चीनी मंडी .com पॉडकास्ट। साखरेची MSP वाढण्याचे संकेत। देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करण्यासाठी साखरेच्या किमान विक्री दरात या आठवड्यात वाढ होण्याची शक्यता आहे। अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना सावरण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं सरकारी साखर कारखान्यांनी सांगितलं। सध्या साखरेचा किमान विक्री दर 29 रुपये किलो आहे। साखरेच्या सरासरी उत्पादन खर्चापेक्षा हा दर 5 ते 6 रुपयांनी कमी आहे। त्यामुळं किमान विक्री दर 35 ते 36 रुपये करावा अशी मागणी साखर उद्योगातून होत होती। पण सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किमान विक्री दर 1 ते 2 रुपयांनी वाढवण्याची चिन्ह आहेत। इंडियन शुगर मिल्स असोसिएशननं किमान विक्री किंमत 35 ते 36 रुपये करावी यासाठी सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे। दर अशा पद्धतीनं वाढवल्यानं कारखान्यांना किमान त्यांचा उत्पादन खर्च तरी मिळेल आणि शेतकऱ्यांची देणी भागवता येतील अशी भूमिका असोसिएशननं घेतली आहे। देशातील सर्वात मोठी साखर उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानंही केंद्र सरकारला किमान विक्री किंमत वाढवण्यासाठी विनंती केली आहे। साखरेच्या अतिरिक्त साठ्यामुळंच देशात साखरेला उठाव कमी आहे, त्यामुळं कारखान्यांकडं कॅश फ्लो घसरला असून ऊस बिलाची थकबाकी वाढत आहे। किमान विक्री किंमत वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं साखर उद्योगातील जाणकारांची आणि विविध राज्यांमधील साखर आयुक्तांची चर्चा केली आहे। यंदाच्या हंगामातीलही चांगल्या साखर उत्पादनामुळं साखरेच्या देशांतर्गत बाजारातील किमतीवर परिणाम झाल्याचं दिसत आहे। त्यामुळं कारखाने आर्थिक संकटात आले असून ऊस बिलं थकली आहेत। इंडियन शुगर मिल्स असोसिएशननं देशातील एकूण ऊस बिल थकबाकी 20,000 कोटी रुपयांच्या पलीकडे जाण्याचे भाकीत वर्तवलं होतं। ही स्थिती अशीच राहिली तर येत्या एप्रिलच्या मध्यापर्यंत ऊस बिल थकबाकीचा विषय हाताबाहेर जाण्याची भीती असोसिएशननं व्यक्त केली आहे।